चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तान सरकार साखर कारखान्यांविरोधात कार्यवाही करण्यासाठी मुक्त, शहजाद अकबर। प्रधानमंत्री इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक शहजाद अकबर यांनी सांगितले की एकदा उच्च न्यायालयाकडून साखर तपासणी आयोग आणि त्याच्या अहवालाविरोधात दाखल केलेल्या याचिकांचा निर्णय झाल्यानंतर इम्रान खान सरकार साखर माफियांच्या विरोधात कार्यवाही करण्यासाठी कटिबद्ध आहे। ते म्हणाले, इम्रान खान सरकारने नॅब ऑर्डिनन्सेस 1999 नुसार साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात हेराफेरीच्या तपासणीसाठी राष्ट्रीय ब्युरोचा संदर्भ पाठवलेला आहे। अकबर म्हणाले, साखर संकटाच्या संदर्भात यावर्षी सुरुवातीला सरकारने याच्या तपासणीसाठी साखर तपासणी आयोगाचे गठन केले होते। साखर कारखान्यांकडून उच्च न्यायालयामध्ये आयोगाच्या रिपोर्टला आव्हान देऊन सरकारला कार्यवाही करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला होता। प्रांतीय सरकार साखर कारखान्यांकडून उल्लंघनाची तपासणी करण्यासाठी सांगण्यात आले होते, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या उसाला कमी दर देणे आणि इतर गोष्टी सामील आहेत। ते म्हणाले, कॅबिनेटने साखर तपासणी आयोगाचा रिपोर्ट मिळाल्यानंतर साखर संकटाशी निपटण्याच्या रणनीतीला मान्यता दिली होती। या रणनीतीमध्ये दंडात्मक कार्यवाही करणे, सुधारणा करणे आणि साखरेच्या किमती युक्तिसंगत बनवण्याचा रोडमॅप सामील आहे।